नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नागपूर जिल्ह्यात काटोलजवळ रावळगाव इथं आज सकाळी एका कारखान्यात झालेल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मृतांच्या वारसाला राज्य शासनातर्फे 5 लाख रुपयांची तर प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे नेते आयातुल्ला अली खामेनी ठार झाल्यानंतर इराणचे हंगामी नेते म्हणून धर्मगुरू आयातुल्ला अलीरेजा अराफी यांची नियुक्ती झाली आहे. इराणच्या संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढचे उत्तराधिकारी निवडले जाईपर्यंत ते या पदाचं काम पाहतील असं इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. नवी मुंबईत खारघरमध्ये शीख गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीद दिनानिमित्त हिंद दी चादर कार्यक्रम सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत गुरु तेग बहादूर यांच्या नावानं नवीन रुग्णालय सुरू करण्याचं आश्वासन दिलं. शालेय अभ्यासक्रमात तेग बहादूर यांच्या बलिदानावर आधारित धडा समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनीता पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात भारताचा सामना आज वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कोलकात्यातील इडन गार्डन्स इथं होणार आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. सायंकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.